साक्षात शंभु भोलेनाथ नाथ साक्षात शंभु भोलेनाथ
नाथ साक्षात शंभु भोलेनाथ नाथ साक्षात शंभु भोलेनाथ
अवतार आला गडावर झाला मार्तंड मल्हार हे शिव शंकराना त्या घेतला अवतार आला गडावर झाला मार्तंड मल्हार कडे पठारी डोंगरात कडे पठारी डोंगरात ओ साक्षात शंभू भोलेनाथ नाथ साक्षात शंभु भोलेनाथ
साक्षात शंभु भोलेनाथ नाथ साक्षात शंभु भोलेनाथ
दैत्य लोक चळू लागले ऋषी मुनी देवते भयभीत झाले मनी मल्ल्य दैत्य लोक चळू लागले ऋषी मुनी देवते भयभीत झाले असुरांचा केला तो अंत असुरांचा केला तो अंत हो साक्षात शंभू भोलेनाथ नाथ साक्षात शंभू भोलेनाथ
नाथ साक्षात शंभू भोलेनाथ नाथ साक्षात शंभू भोलेनाथ
शिवाने नंदनवन फुलले नांदती सुखाने हे देव मुक्त केले संकटातुनी शिवाने नंदनवन फुलले नांदती सुखाने पालिता वैरवनाथ पालिता वैरवनाथ ओ साक्षात शंभु भोलेनाथ नाथ साक्षात शंभु भोलेनाथ
नाथ साक्षात शंभु भोलेनाथ नाथ साक्षात शंभु भोलेनाथ
निवास माळ राणी देव इथे करतो यावास जेजुरी गडावर खंड ಖಂಡೇರಾಯ ನಿವಾಸ ಮಾಳ ರಾಣಿ ದೇವೈತೆ ಕರ್ತೋಯ ವಾಸ ಆಲಾದಕ್ಕ ನಮೂಲಕಾತ ಆಲಾದಕ್ಕ ನಮೂಲಕಾತ ಓ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಂಭು ಭೋಲೆನಾಥ ನಾಥ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಂಭು ಭೋಲೆನಾಥ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಂಭು ಭೋಲೆನಾಥ ನಾಥ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಂಭು ಭೋಲೆನಾಥ